आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्ली इथं रायसिना संवाद 2025 उद्घाटन करणार. विकसित भारत विकसित महाराष्ट्र हा राज्याच्या अर्थसंकल्पाचा मूळ गाभा, अर्थमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन. राज्यात 124 केंद्रांमार्फत 142.69 कोटी क्विंटल इतकी कापूस खरेदी, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. आणि कामठी इथं अद्ययावत सर्व सुविधापूर्ण स्वतंत्र पोलीस उपायुक्त कार्यालय उभारलं जाणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 6 वाजता नवी दिल्ली इथं रायसिना संवाद 2025 उद्घाटन करणार आहेत. या संवादाचं हे 10वं वर्ष आहे. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झन हे या संवादाच्या उद्घाटन सत्राच्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि उपस्थितांशी संवाद साधतील. दरम्यान या दोन्ही प्रधानमंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. या चर्चेत भारत आणि न्यूझीलंड संबंधांच्या विविध पैलूंचा समावेश होता. तत्पूर्वी लग्झन यांनी आज सकाळी राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. यंदा रायसिना संवादाची मध्यवर्ती संकल्पना कालचक्र नागरिक शांतता आणि पृथ्वी अशी आहे. येत्या 19 तारखेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात 125 देशांमधून विविध क्षेत्रांमधले आघाडीचे नागरिक सहभागी होणार आहेत. यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी नवी दिल्लीला पोहोचत आहेत. लग्झन यांच्या 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान येत्या बुधवारी ते मुंबईलाही भेट देणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज प्रधानमंत्री इंटर्नशिप अर्थात आंतरवासिता योजनेसाठी PMIS एक समर्पित ऍपचं उद्घाटन करणार आहेत. इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी सुलभ करून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. येत्या 21 मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विकसित भारत विकसित महाराष्ट्र हा आपण सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा मूळ गाभा आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज केलं. ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत आपला देश विकसित राष्ट्र करण्याचा उद्देश निश्चित केला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्रानेही देशाच्या प्रगतीत पूर्वीपासून सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी ठरवलेलं विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही असंही पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत सर्वात जास्त योगदान देणार आहे हे अर्थसंकल्पात दिसून येत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, कल्याणकारी योजना या 5 प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचंही पवार यावेळी म्हणाले. तिथीनुसार शिवजयंती आज राज्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात येत आहे. या निमित्तानं शिवनेरीसह विविध गड किल्ल्यांवर शिवभक्तांकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज भिवंडी ठाणे इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण संपन्न झालं. यावेळी फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित केलं.
एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडल होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्या ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तीपीठ मंदिराच्या निर्मितीसाठी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत म्हणाले की आपण आपल्या इष्टदेवतांचं दर्शन घेऊ शकतो याचं एकमेव कारण छत्रपती शिवराय आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुघल शासक औरंगजेब याच्याशी तुलना केल्याचा भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत निषेध केला. हा महाराष्ट्राचा अपमान असून सपकाळ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दरेकर यांनी केली. यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान राज्यातील कारभार क्रूर पद्धतीनं सुरू आहे, त्यामुळेच आपण फडणवीस सरकारच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी केली, व्यक्तीशी केली नाही असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. सपकाळ म्हणाले की आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला नाही, त्यांच्याबद्दल अपशब्दही वापरला नाही, तरीही भाजपाचे नेते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली तर मराठी अस्मितेला ठेच कशी पोचते ते मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगावं असं ते म्हणाले. कोरटकर सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यांच्यावर बावनकुळे का बोलत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.india.org.
मुंबईत होत असलेल्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं ई स्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ई स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या ऑनलाईन स्पर्धेत ई फुटबॉल, WCC आणि BGMI या खेळांचे सामने राष्ट्रीय स्तरावर विविध टप्प्यात होणार आहेत. अधिक माहितीकरता वेव्ज इंडिया .org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. वेव्ज ही जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद मुंबईत 1-4 मे या कालावधीत होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारतीय कापूस महामंडळामार्फत सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून आतापर्यंत राज्यात 124 केंद्रांमार्फत 142.69 कोटी क्विंटल इतकी कापूस खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. यासंदर्भातील प्रश्न अमित जनक यांनी उपस्थित केला होता. कापसाच्या खरेदीसाठी भावांतर योजना लागू करावी असा आग्रह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी धरला होता. खुल्या बाजारातले व्यापारी देखील या केंद्रामधून कापूस खरेदी करत आहेत, यामुळे भावांतराचा प्रश्न उद्भवत नाही. CCI लांब धाग्याच्या कापसाला 7,521 रुपये हा हमीभाव दिला आहे, अशी माहिती देखील रावल यांनी यावेळी दिली. सध्या अस्तित्वात असलेली 325 गोदामं कमी पडत असल्यानं आणखी गोदामं मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. 15 मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या सगळ्यांची कापूस खरेदी करण्यात येईल आणि ही मुदत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येतील, असं आश्वासन रावल यांनी यावेळी दिलं. दरम्यान राज्यानं सोयाबीनची विक्रमी खरेदी केल्याची माहिती रावळ यांनी दिली.
सोयाबीनचा हमीभाव जो आहे या मागच्या वर्षामध्ये 4,892 रुपये क्विंटल हा केंद्र सरकारने दिला होता. त्या माध्यमातून महाराष्ट्राने जवळपास 562 केंद्र उभं करून 11,21,000 टनची खरेदी केली. तर पूर्ण देशाच्या सगळ्या राज्यांची खरेदी जी आहे ती 8,77,000 मेट्रिक टन आणि एकट्या महाराष्ट्राची 11,21,385 मेट्रिक टन.
शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. केंद्र सरकारच्या माध्यमातून 4,892 रुपये क्विंटल या दरानं 562 केंद्रांद्वारे 11,21,000 टन सोयाबीन खरेदी झाल्याचं त्यांनी सांगितलं. पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचं ते म्हणाले. कामठी शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून या विस्ताराला योग्य सुरक्षा आणि दिशा देण्याच्या दृष्टीनं अद्ययावत सर्व सुविधापूर्ण स्वतंत्र पोलीस उपायुक्त कार्यालय उभारलं जाणार आहे. या कार्यालयात कामठीतील सर्व CCTV कॅमेऱ्यांचं कंट्रोल रूम, वॉर रूम, ACP कार्यालय, पोलीस स्थानक, पार्किंगच्या सुविधेसह आदर्श ठरेल या पद्धतीनं नियोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. सदर येथील जिल्हा नियोजन भवन इथं कामठी मेट्रो फेज 2 विस्ताराच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत ते बोलत होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्ली इथं रायसीना संवाद 2025 उद्घाटन करणार. विकसित भारत विकसित महाराष्ट्र हा राज्याच्या अर्थसंकल्पाचा मूळ गाभा, अर्थमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन. राज्यात 124 केंद्रांमार्फत 142.69 कोटी इतकी कापूस खरेदी, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. आणि कामठी इथं अद्ययावत सर्व सुविधापूर्ण स्वतंत्र पोलीस उपायुक्त कार्यालय उभारलं जाणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.